50 languages. 18.
18.
18.
House cleaning.
घराची स्वच्छता.
घराची स्वच्छता.
Today is Saturday.
आज शनिवार आहे.
आज शनिवार आहे.
We have time today.
आज आमच्याजवळ वेळ आहे.
आज आमच्याजवळ वेळ आहे.
We are cleaning the apartment today.
आज आम्ही घर स्वच्छ करत आहोत.
आज आम्ही घर स्वच्छ करत आहोत.
I'm cleaning the bathroom.
मी स्नानघर स्वच्छ करत आहे.
मी स्नानघर स्वच्छ करत आहे.
My husband is washing the car.
माझे पती गाडी धुवत आहेत.
माझे पती गाडी धुत आहेत.
The children are cleaning the bicycles.
मुले सायकली स्वच्छ करत आहेत.
मुले सायकली स्वच्छ करत आहेत.
Grandma is watering the flowers.
आजी झाडांना पाणी घालत आहे.
आजी झाडांना पाणी घालत आहे.
The children are cleaning up the children's room.
मुले मुलांची खोली स्वच्छ करत आहेत.
मुले मुलांची खोली स्वच्छ करत आहेत.
My husband is tidying up his desk.
माझे पती त्यांचे कामाचे टेबल आवरून ठेवत आहेत.
माझे पती त्यांचा बाक व्यवस्थित करत आहेत.
I am putting the laundry in the washing machine.
मी वॉशिंग मशीन मध्ये धुण्याचे कपडे घालत आहे.
मी वॉशिंग मशीन मध्ये धुण्याचे कपडे घालत आहे.
I am hanging up the laundry.
मी धुतलेले कपडे टांगत आहे.
मी धुतलेले कपडे टांगत आहे.
I'm ironing the clothes.
मी कपड्यांना इस्त्री करत आहे.
मी कपड्यांना इस्त्री करत आहे.
The windows are dirty.
खिडक्या घाण झाल्या आहेत.
खिडक्या घाण झाल्या आहेत.
The floor is dirty.
फरशी घाण झाली आहे.
फरशी घाण झाली आहे.
The dishes are dirty.
भांडी कुंडी घाण झाली आहेत.
बशा घाण झाल्या आहेत.
Who washes the windows?
खिडक्या कोण धुत आहे?
खिडक्या कोण धुत आहे?
Who does the vacuuming?
व्हॅक्युमिंग कोण करत आहे?
व्हॅक्युमिंग कोण करत आहे?
Who does the dishes?
बशा कोण धुत आहे?
बशा कोण धुत आहे?
Go to www.50languages.com for the latest version and the books.